2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी प्रीती पत्की आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 अर्थात मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या शके 1943. सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परिवाराकडून नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल, आयका टेक्नॉलॉजीज, सिद्धिक कन्व्हेन्सिंग, आदित्य स्पायसेस आणि आपला कॅलेंडर.
अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलय का या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या भरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kWh सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
मक्वेरी फील्ड्समध्ये नुकतेच आपल्या एका मराठी कुटुंबाने सर्व भारतीय पदार्थांचे दुकान सुरू केले आहे. इथे सर्व प्रसिद्ध भारतीय ब्रँड्स आणि मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. मराठी कुटुंबांना दैनंदिन लागणारे सगळे जिन्नस खास सवलतीच्या दरात इथे मिळतील. तसेच अनेक प्रकारची पिठे, मसाले, लोणची, पापड, त्याचबरोबर नामांकित ब्रँड्सचे स्नॅक्स अशा भरपूर गोष्टींसाठी, एवढंच नाही तर विविध गोड पदार्थांसाठी नक्की भेट द्या. आदित्य स्पायसेस, 73 सेवल रोड, मॅक्वेरी फील्ड्स. फोन नंबर आहे 7 0 5 0493 0477 705. आता आपल्यासाठी आपल्या खास पसंतीचे एकमेव शॉप आदित्य स्पायसेस अगदी 7 ही दिवस उघडे आहे. अधिक माहितीसाठी www.adityaspices.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. आम्ही खवय्यांच्या स्वागताला सज्ज आहोत.
इकडच्या वेळेप्रमाणे पंचांग, सण, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील शालेय व सार्वजनिक सुट्ट्या याबरोबरच ऑस्ट्रेलिया वासियांचे अनुभव, कथा, कविता, विविध पाककृती, खुसखुशीत तसेच विचारप्रवर्तक लेख आणि मासिक भविष्य यांची मेजवानी 12 ही महिने लुटायची असेल तर आजच 02-9126-3359 या नंबरवर संपर्क साधून आपलं कॅलेंडर जरूर विकत घ्या.
सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीकडून मनापासून धन्यवाद. श्रोते हो, आपला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या आकाशवाणी सिडनीच्या ॲपवरून लाईव्ह किंवा कधीही आपण ऐकू शकता किंवा डाउनलोड करू शकता. ॲपमुळे कार्यक्रम ऐकणे अगदी आता सहज सोपे झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून आकाशवाणी सिडनी असे सर्च करून ॲप डाउनलोड करा आणि मनोरंजक आणि माहितीपूर्वक कार्यक्रम सतत ऐकत रहा. आम्हाला ॲपबद्दलच्या आणि आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया अभिप्राय नक्की कळवत रहा. मागच्या वर्षामध्ये जे जे काही चांगलं वाईट घडलं त्याचा आपण नम्रपणे स्वीकार करूयात. आपल्या ध्येयावरील लक्ष ढळू न देता प्रयत्न परत तसेच सुरू ठेवूयात. मानवतेचा ध्यास घेत अधिक डोळसपणे जगूयात. या सृष्टीतील सर्व सजीव आणि निर्जीवांना सुखी ठेव अशी ईश्वराचरणी प्रार्थना करूयात आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाला आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर प्रथम ऐकूया एक गाणे, त्यानंतर पुण्याहून येणाऱ्या बातम्या आणि सिडनी डायरी.
जगणे इवलीशी स्वप्ने, इवले से जगणे इवलीशी स्वप्ने, इवल्याशा आशेला नभेटे गणे, स्वप्नांच्या गावी हसत उडावे, स्वप्नांच्या गावी हसत उडावे, घेऊन हातात नव्याने करू पुन्हा सुरुवात, करू पुन्हा सुरुवात नव्याने, करू पुन्हा सुरुवात.
तुम्हाला हो कसं म्हणाली ग?
जरा चुकलंच माझं नाही
हो.
भासे जरी ही अंधारी वाट, दोन घडीची सरेल रात, सरेल रात, कधी ऊन कधी सावली, सुख दुःखाची अशी कहाणी, वाटेवरी क्षितिज दिसावे, वाटेवरी क्षितिज दिसावे, हो दे नवी पहाट, करू पुन्हा सुरुवात नव्याने, करू पुन्हा सुरुवात.
नमस्कार. आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र आणि भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ सुरू. मृत्यूचं प्रमाण मात्र कमी. महाराष्ट्रात तूर्त लॉकडाऊन करणार नसल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरचा मालमत्ता कर माफ. आणि साहित्य अकादमी पुरस्कारात मराठीचा झेंडा. महाराष्ट्र आणि भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. भारतात शनिवारी 22,000 जास्त नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात हीच संख्या 8,000 पुढे गेली आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली असून पुढचे काही दिवस हा आलेख वाढताच राहील अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांपैकी 62% रुग्ण हे लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेले आहेत ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यूंची संख्या कमी आहे. मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा आयसरच्या हवाल्यानं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी केला आहे. या दोन्ही महानगरांमधल्या वाढत्या ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या आयसर या संस्थेनं ओमायक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलं. त्यामध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती असं आवटे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे लसीकरणालाही वेग आला असून उद्यापासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांचंही लसीकरण सुरू होणार आहे. तसंच 60 वर्षांच्या पुढच्या व्यक्तींना बूस्टर डोसही त्यांच्या मागणीनुसार मिळणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका तसंच महाराष्ट्रातल्या 5 महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातात का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात तूर्त लॉकडाऊन लावणार नसल्याची ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ढासळते त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल असं ते म्हणाले. मात्र राज्यात निर्बंध कडक करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी केली. त्याचा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत फायदा होईल असं सांगितलं जात आहे. यानिमित्तानं अनेक दिवसांपासून गायब असलेले मुख्यमंत्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेसमोर आले. मुलगा आदित्य ठाकरे यानं माझी जबाबदारी बऱ्यापैकी घेतली आहे असं सांगून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरची जबाबदारी आणखी वाढवली जाण्याचेही संकेत दिले. नवीन वर्षाचं स्वागत महाराष्ट्रभरात शनिवारी करण्यात आलं. शुक्रवारी ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पार्ट्या आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाचा वाढता धोका असूनही ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र होतं. पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून मद्यधुंद व्यक्तींना दंड केले. शनिवारी नवीन वर्ष सुरू झाल्यामुळं अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं दिसलं. साहित्य अकादमीनं 2021 या वर्षासाठी 20 प्रादेशिक भाषांमधल्या पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये मराठीनं झेंडा रोवला आहे. बाळूच्या अवस्थांतराची डायरी या लघुकथा संग्रहाकरता डॉक्टर किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा लेखक प्रणव सखदेव यांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी युवा साहित्य पुरस्कार तर संजय वाघ यांना जोकर बनला किंग मेकर या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणीसाठी संजीव वेर्णेकर, श्रद्धा गरड आणि सुमेधा देसाई यांना गौरवण्यात आलं आहे. अग्रलेख. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांवर महाराष्ट्र टाइम्सनं मातीतली नवाक्षरे हा अग्रलेख लिहून या पुरस्कारांचं स्वागत केलं आहे. तर विधिमंडळाच्या अधिवेशनाचा लेखाजोखा घेणारा काही अधिक काही उणे असा अग्रलेख मटानं लिहिला आहे. सकाळनं जान है तो चुनाव है या अग्रलेखामध्ये 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा विचार करावा असं मत व्यक्त केलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे जाण्याच्या घटनेवर सकाळनं तड नव्हे तडजोड या अग्रलेखामध्ये दोन्ही बाजूंचा उहापोह केला आहे. भारतातल्या विमानतळांवर भारतीय संगीत वाजवलं जावं या ICCR केलेल्या मागणीवर लोकसत्तानं संगीत खुर्ची या अग्रलेखामध्ये टीका केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सामनानं सात सरो साथ मिळो आणि तिसऱ्या लाटेची धडक असे दोन अग्रलेख लिहिले आहेत. आणि आता नवीन वर्ष सुरू झालं आणि अनेकांनी नवीन वर्षाचे संकल्प केलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कोमट पाण्याचा समुद्र तयार करता येईल का याची पाहणी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा मंत्र 10,000 वेळा आणि तोही गिरीश महाजन यांच्या हस्ते लिहून घेण्याचा संकल्प केलाय. राज ठाकरे यांनी बोलण्यात मृदू बोली कशी आणावी याचे धडे घेण्याचा संकल्प केलाय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्यामुळं अमुक झालं या पुस्तकाची 13वी आवृत्ती काढण्याचा संकल्प केलाय. चंद्रकांत पाटील यांना चंपा नावानं चिडवलं जात असल्यामुळं त्यांनी चंपाषष्टी, चंपारण्य, चंपाकळी हे शब्द मराठी शब्दकोशातून कसे घालवता येईल याचा अभ्यास सुरू केलाय. माजी मंत्री रामदास कदम मला आपला म्हणा असं नाटक लिहिणार असून ते उद्धव ठाकरे यांना अर्पण करणार आहेत. अनिल परब यांनी असावा सुंदर समुद्र किनारी बंगला असं गाणं लिहिण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. प्रकाश जावडेकर यांनी अज्ञातवासाच्या प्रदेशात असं गाणं लिहिण्याची तयारी सुरू केली असून त्याला मुलगा आणि संगीतकार आशुतोष जावडेकर यांनी चाल लावावी अशी त्यांची इच्छा आहे. अर्थात हे सगळे संकल्प सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मात्र आमदार सौभाग्यवती हे नाटक बघण्याचा संकल्प केला असून तो संकल्प मात्र भल्या भल्याना झेपणार नाही एवढं मात्र नक्की. तुमचा काय संकल्प मंडळी? जो काही संकल्प कराल तो किमान आठवडाभर तरी पाळाल ना. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार, मी दीप्ती मडी सादर करीत आहे आजची सिडनी डायरी. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या टीमकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि शांतीचे जावो हीच सदिच्छा. या आठवड्यामध्ये न्यू साऊथ वेल्समधील ओमिक्रॉनचे संक्रमण अजूनच पसरताना दिसत आहे. काल न्यू साऊथ वेल्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी 20,000 अधिक केसेसची नोंद करण्यात आलेली आहे. वय वर्ष 16 आणि अधिकच्या वयोगटामध्ये 95% जनतेचा पहिला डोस झालेला असून लसीचे दोन्ही डोस झालेल्यांचे प्रमाण आता जवळजवळ 93% पोहोचलेले आहे. ओमिक्रॉनच्या संक्रमणाच्या या पार्श्वभूमीवरती बूस्टर डोस घेण्यासाठी शासन वय वर्ष 18 आणि अधिक जनतेला आवाहन करत आहे. आपला दुसरा डोस घेऊन 5 महिने झालेले असल्यास आपणही बूस्टर डोसचे बुकिंग करू शकता. याशिवाय QR कोड चेक इन आणि ज्या ठिकाणी सामाजिक विलगीकरण करणे शक्य नसेल अशा ठिकाणी मास्कचा वापर श्रोतेहो जरूर करावा. या सर्व पार्श्वभूमीवरती सरकार सतर्क असून श्रोतेहो आपणही NSW हेल्थच्या संकेतस्थळाला वरचेवर भेट देत रहा आणि आपल्या भागातील कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करा. आपला निरोप घेण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की आकाशवाणी सिडनीशी संपर्क करणे आता अजूनच सोपे झालेले आहे. 0466-787-624 हा आकाशवाणी सिडनीचा अधिकृत दूरभाष क्रमांक आहे. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता. याबरोबरच मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील रविवारी. धन्यवाद.
श्रोते हो कार्यक्रमात आपले पुन्हा एकदा स्वागत. 2022 या नवीन वर्षाचे काल आपण आनंदात आणि उत्साहात स्वागत केले. नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषयही आहे सुरुवात. सुरुवात या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत, जसे की श्री गणेशा करणे, प्रारंभ, आरंभ, उगम, उत्पत्ती, सुतोवाच, बीज, मूळ, नांदी, मुहूर्तमेढ, मुहूर्त, ओनामा इत्यादी. हे सगळे शब्द समानार्थी असले तरी त्याच्या अनेक छटा आहेत. प्रसंगानुसार, परिस्थितीप्रमाणे त्यांनी वापरून केलेल्या वाक्प्रचारांचा भावार्थही निरनिराळा असतो. सुरुवात ही बऱ्याचदा नैसर्गिक असते. आयुष्याच्या विविध टप्प्यावर कळत नकळत, सहज सोपी, तर कधी मुद्दामून, कधी संकल्प करून, कधी नवी कोरी ध्येयाने भारलेली, तर कधी पुन्हा नव्याने संकटावर मात करून शेवट झुकारून केलेली सुरुवात असते. आता आपण असेच काही वाक्प्रचार किंवा छोट्या गोष्टी बघूयात की जिथे सुरुवात आणि त्याचे समानार्थी शब्द वापरले गेले आहेत. गेली ती वेळ, फार कुढत बसू नकोस, आता त्या दिवसांची आठवणही नको, पुन्हा नव्याने सुरुवात कर, सगळं काही बरं होईल. तिचा जन्म झाला, माझ्या हातात सामवलेले ते आनंदाचे चिमुकले विश्व पाहिलं आणि माझ्या आईपणाची सुरुवात झाली. कोरोनाच्या कठीण काळानंतर मनोरंजनासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांसाठी नाट्यगृह सुरू झाली आणि कलाकारांनी नांदी सादर करून नाटकाला सुरुवात केली. श्यामला शाळेचा गणवेश, सदरा टोपी, पाटी पेन्सिल मिळाली आणि त्याच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. तोरणा किल्ला घेऊन महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. पाहिलत ना किती गंमत आहे ती. आणखी काही, रक्तपेशींची उत्पत्ती ही हाडांच्या मज्जामध्ये होते. आरंभशूर आहे तो, प्रत्येक गोष्ट सुरू करण्याची नुसती घाई, उतावीळपणा नडतो सारखा. मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा आहे, जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी. 1 जून नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल पालकमंत्र्यांचा सुतोवाच. त्या बालकाने वयाच्या 8व्या वर्षी पित्याच्या देखरेखीखाली वेदांच्या अभ्यासाचा ओनामा केला. तिनं तोंड उघडलं आणि नळाच्या बाचाबाचीला आणखीन जोर चढला. दुष्काळानं गावाची हालत बिघडली आणि मग त्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा विडा उचलला. किती विलक्षणही आहे ना आपली मराठी भाषा. प्रत्येक वाक्याचा आशय आणि संदर्भ वेगवेगळा आहे. मगाशी म्हटलं तसं, आपल्या आयुष्यातील कित्येक गोष्टींची सुरुवात ही अगदी नैसर्गिक असते आणि तिचा प्रवास चढता आनंददायी आणि ध्येयाच्या दिशेने सुरू राहत असतो. सगळं कसं ठरवल्याप्रमाणे सुरळीत चालू राहतं आणि टप्प्याटप्प्याने यश मिळतं आणि हुरूपही वाढत जातो. पण प्रत्येक ठिकाणी असं होतं असं नाही. काही ठिकाणी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. नियती, संकटे, प्रतिकूल परिस्थिती, विरोध, भाग्य अडथळा निर्माण करतात, प्रयत्नांचा वेग कमी करतात. कधी मोठा व्यत्यय येतो तर कधी पूर्णपणे स्थिरता येते, गोष्टी पुढे जाण्याच्या थांबतात. अशा वेळी पुन्हा भरारी घेण्यासाठी गरज असते ती बळाची, सकारात्मकतेची, ऊर्जेची आणि पाठंब्याची. हार म्हणून कुढत बसणं योग्य नाही. पुन्हा एकदा कंबर खचावीच लागेल. विजलो आज जरामी हा माझा अंत नाही, विजलो आज जरामी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. रोखण्यास वाट माझी वाडे वादळे होती अतुर, डोळ्यात घेळी धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चाललो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. चला तर मग सुरुवात करूयात स्वतःच्या आणि आपल्या आप्त स्वकीयांच्या स्वप्नांना साद घालण्याचा आणि तो पूर्ण करण्याचा मानस दृढ करण्याचा.
स्वप्नासे या विश्वास दे जगण्यासे या श्वास दे स्वप्नासे या विश्वास दे जगण्यासे या ये रंग अंधार हा ते अर्थ तू हसण्यासे या तुझे पगे
श्रोते हो, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सुरुवात. सुरुवात करायची म्हणजे इच्छा हवी, ध्येय, दूरदृष्टी, सातत्य, कल्पकता, ज्ञान, उत्साह या गुणांची जोडही हवी. मेहनत करण्याची, जोखीम व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी हवी. आपल्या पुराणात, इतिहासात, वर्तमानात, आधुनिक काळात, जगभरात अशी हजारोंनी उदाहरणं आहेत की ज्यांनी सुरुवात केली, विरोध पत्करला, मात मिळाल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि जग बदलून टाकलं. नवीन विचारधारा निर्माण केली, जागृती केली आणि न भूतो न भविष्यती अशी प्रगती केली. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. 1 जानेवारी 1848 साली भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. म्हणून 1 जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणूनही ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापनाच्या संग्रामाची सुरुवात केली. टिळक, आगरकर आणि अनेक क्रांतिकारी नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारताच्या न्यूक्लिअर आणि अब्दुल कलाम यांनी मिसाईलची सुरुवात केली. केवळ रंगामुळे आणि वर्णद्वेषामुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये 80% जनतेला आपल्याच देशात वर्षानुवर्षे गुलाम म्हणून वागणूक मिळत होती. या वर्णद्वेषाच्या लढ्याला नेल्सन मंडेला यांनी सुरुवात केली आणि अतिशय संयमाने आणि धैर्याने हा लढा लढला. मदर तेरेसा यांनी अवघ्या 12व्या वर्षी समाजसेवेला सुरुवात केली. गरीब, लाचार, गरजवंत, असहाय्य यांची सेवा करण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. अशी अनेक उदाहरणं भारतातील आणि जगभरातील याचा उल्लेख आपल्याला करता येईल. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार, चित्रपट सृष्टीचे महर्षी धुंडीराज केशव फाळके अर्थात दादासाहेब फाळके। लहानपणापासूनच दादासाहेबांना वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेचा पदविका अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांचा कला क्षेत्राचा प्रवास सुरू झाला। विविध गोष्टी आजमावून झाल्यानंतर त्यांच्यातील हरहुन्नरी माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता। स्वदेशी चित्रपट बनवायचाच असा त्यांनी ध्यास घेतला। चित्रपट निर्मितीच्या विचारांनी त्यांना झपाटून टाकले होते। लंडनला जाऊन चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान त्यांनी मिळवले। तत्कालीन भारतीय समाजव्यवस्थेवर चित्रपट निर्मिती करताना सामाजिक अडचणीबरोबर आर्थिक अडचणींनाही त्यांना सामोरे जावे लागले आणि त्यावेळी चित्रपटात काम करण्यासाठी कलावंतही तयार होत नसत आणि त्याच दरम्यान त्यांना काही काळ अंधत्वही आले होते। पण त्यांनी त्यांचे परिश्रम सोडले नाहीत आणि अखेर 1912 साली राजा हरिश्चंद्र हा भारतीय पहिला मूक चित्रपट बनवला। भारतीय चित्रपटांना मानवी मनाचा आरसा म्हटलं जातं। सुखदुःख, आनंद, रहस्य, सूड, प्रेम, भय अशा अनेक मानवी भावना चित्रपटाद्वारे प्रभावीपणे मांडल्या जातात। त्यामुळे चित्रपट माध्यम हे प्रेक्षकांना अतिशय जवळचे वाटते। तर इतके मोठे आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक दालन सुरू करण्याच्या मागे दादासाहेब फाळके यांचे जे प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा सलाम करूयात। सन 1868 मध्ये भारताच्या औद्योगिक इतिहासातील एक सुवर्ण अक्षरी सुरुवात झाली। जमशेदजी टाटा यांनी रुपये 21,000 भांडवलावर एका ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केली आणि आज 8,00,000 अधिक कर्मचारी टाटा ग्रुपमध्ये कार्यरत आहेत आणि जवळजवळ $100 बिलियनच्याहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत। इन अ फ्री एंटरप्राइज द कम्युनिटी इज नॉट जस्ट अनदर स्टेक होल्डर बट इज इन फॅक्ट द व्हेरी पर्पज ऑफ इट्स एक्झिस्टन्स। या अनोख्या मानवी तत्वावर सुरू झालेल्या टाटा समूहाने आज 100+ अधिक देशात आपला व्यवसाय विस्तारित केला आहे। गेल्या 100 वर्षांमध्ये स्टील, केमिकल्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पॉवर, कम्युनिकेशन्स, रिटेल, सिव्हिल एव्हिएशन, डिफेन्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये टाटा ग्रुपने नेत्रदीपक प्रगती केली आहे। आपल्या सिडनी आणि ऑस्ट्रेलियामध्येही भारतातून येऊन स्थायिक झालेल्या आपल्या अनेक मराठी मित्रांनी धडाडीने, कल्पकतेने, मेहनतीने अनेक नवीन उद्योग आणि उपक्रमांना सुरुवात केली। या सगळ्यांची नावं घेणं इथे शक्य नाही, पण या सगळ्यांच्या प्रयत्नांना आपला सलाम आणि ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे।
मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
परवा भी कुणाची,
परवा भी कुणाची।
झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अर काट कुट वाट मंदी पोचती गेला। रगत निगल
गड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची
श्रोते हो कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. कुणाच्याही स्वप्नातही नसलेल्या कोविड नामक विषाणूने जगभरातील तमाम नागरिकांच्या आयुष्यात अचानक प्रवेश केला आणि सगळी उलथापालथ झाली. उपचार काळजी प्रसार थांबवणे प्रतिबंध करणे याबाबतीत सुरुवातीला थोडेसे ज्ञान आणि अंदाज होता, पण हळूहळू संशोधनाने अभ्यासाने उपायांनी आणि नियमांनी ही मारामारी आटोक्यात येऊ लागली. पण हे असे कसे काय झाले, हा आगंतुक पाहुणा असा कसा आला, तो किती काळ राहणार का जाणारच नाही, चूक कोणाची, निसर्गाला ओरबडण्याचा समतोल बिघडवण्याचा तर हा परिणाम नाही ना, अशा अनेक चर्चा आणि त्याचा उहापोह झाला. याच विषयाच्या अनुषंगाने नवीन वर्षाचं सुरुवातीला शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी आपण काही योगदान करायला सुरुवात करू शकतो का हे आपण पाहूयात. शाश्वत विकास ध्येय म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. युनायटेड नेशनच्या म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या 2015 महासभेत 196 देशांनी 17 लक्ष्यांची सूची तयार केली आणि ते साध्य करण्यासाठी त्याच्या दिशेने कार्य करण्याचे मान्यही केले. आता कोणती आहेत ही 17 लक्ष्य? गरिबी निर्मूलन नो पॉवर्टी, उपासमारीचे समूळ उच्चाटन झिरो हंगर, निरोगीपणा आणि क्षेमकुशल गुड हेल्थ अँड वेलबिईंग, गुणवत्तापूर्ण शिक्षण क्वालिटी एज्युकेशन, लिंग समभाव जेंडर इक्वॅलिटी, स्वच्छ पाणी व स्वच्छता क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, परवडण्यायोग्य आणि स्वच्छ ऊर्जा अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ, उद्योग नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, विषमता कमी करणे रिड्यूस इन इनइक्वॅलिटी, हवामान क्रिया म्हणजे क्लायमेट ॲक्शन, पाण्याखालचे जीवन म्हणजे लाईफ बिलो वॉटर, जमिनीवरचे जीवन लाईफ ऑन लँड, शांती न्याय आणि सशक्त संस्था पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स, ध्येयासाठी भागीदारी पार्टनरशिप्स फॉर द गोल. आता या 17 उद्देशाविषयी नवे आणि वेगळे काय आहे, तर ही उद्देश्य प्रत्येक देशाला शहराला विभागाला व्यवसाय शाळा संस्था या सर्वांना समाविष्ट करणारे आहेत. एकत्रितपणे किंवा सार्वत्रिकता युनिव्हर्सलिटी असे आपण याला म्हणता येईल. सर्व उद्दिष्ट एकमेकांशी जोडली गेली आहेत, एकच उद्दिष्ट साध्य करणे योग्य नाही, सर्वच्या सर्व पार पडली पाहिजेत, त्याला आपण एकात्मता किंवा इंटिग्रेशन असं म्हणूया. आणि ही सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मूलभूत बदल आपल्याला करावा लागेल या पृथ्वीवरती, त्यालाच आपण परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन असे म्हणू शकतो. या शाश्वत टिकाऊ चिरंजीव विकास ध्येयासाठी जगभरातील सर्व देशातील सरकारी आणि सामाजिक संस्था, उद्योजक निरनिराळे प्रकल्प योजना आखत आहेत किंवा त्या आखल्या गेल्याही आहेत आणि त्याची अंमलबजावणी जोरदार सुरू आहे. आपणही वैयक्तिक पातळीवर किंवा छोट्या समूहामध्ये पर्यावरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी, पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जतन करण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला पिढीचे जीवनमान उंचवण्यासाठी या नवीन वर्षाच्या निमित्ताने काही छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात करूया, काही किंवा काही छोटी छोटी पावलं उचलायला सुरुवात करूया. अगदी या विषयाची जागृती आणि प्रसार करण्यापासून जिथे गरज आहे तिथे प्रश्न विचारण्याची, कृती करण्याची, मदतीचा हात पुढे करण्यासाठी आणि हवा असेल तिथे आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करण्याची सुरुवात.
सारे रंग बाजार हसू जरा निघू तीन वाघजी अरे घडू नये मान लागू नये डाग दिल्या सबुदाला जहागजी
श्रोते हो कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुरुवात. मागील 2 वर्षांमध्ये एकूणच निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे आपल्या सर्वांच्या भावविश्वातही अनेक बदल झाले आहेत. आपण अधिक संवेदनशील झालो आहोत का? भावनांची उत्पत्ती, कारणे आणि प्रवाह योग्य दिशेने आणि परिणामकारक आहेत का? नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण वैयक्तिक पातळीवर नातेसंबंध सुदृढ करण्यासाठी आणि त्या योगाने आपले आयुष्य व सामाजिक संबंध समृद्ध करण्यासाठी काही गोष्टींची सुरुवात करूया किंवा त्यात सातत्य ठेवूया. स्वतःला व इतरांना समजून घेण्यातील अचूकता वाढवूयात. सर्जनशीलता व्यक्त होण्यातील सुस्पष्टपणा, त्याला आपण नेमकेपणा म्हणू शकतो, व त्याचबरोबर आत्मसन्मान वाढवूयात आणि जपूयात. संवाद हा स्वतःशी सातत्याने सुरू असतो किंवा तो 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये घडत असतो. एक बोलणारा व एक ऐकणारा असतो. सुसंवाद होण्यासाठी बऱ्याच योग्य घटकांची तिथे आवश्यकता असते. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्यामधील अंतर वा फरक आपण थोडंसं लक्षात घेऊयात. बऱ्याच वेळा काय होतं की घाई किंवा उतावीळपणा नडतो. आता प्रतिक्रिया म्हटली की त्याच्यात क्रिया हा एक उपशब्द आहे ज्याला आपण ॲक्शन असं म्हणू शकतो. हे कळत न कळत आवेगपूर्ण, उत्स्फूर्तपणे किंवा भावना विवश होऊन दिली जाऊ शकते. हा शब्द वरवरती जरी नकारात्मक, सडेतोड किंवा विरोध करण्यासारखा वाटत असला तरी तो फक्त एक समज आहे. एखाद्या घटनेवर, वक्तव्यावर, प्रसंगावर आपले मत व्यक्त करणे म्हणजे सतत समोरच्याला नेस्तनाबूत करणे, त्याच्या मानाचा व प्रतिष्ठेचा लचका तोडणे किंवा सतत मान्यातून तलवार काढणे, आरडाओरडा करणे किंवा काहीतरी बरळत राहणे, अपशब्द बोलणे असा होत नाही. समोरच्याचा मुद्दा पटला नाही किंवा तो चुकीचा बोलत आहे किंवा त्याचे बोलणे किंवा वागणे आपल्याला आवडले नाही तर काही नियम अटी पाळून शिस्तीने योग्य शब्दात योग्य वेळेला आपण आपले विचार मांडू शकतो. प्रतिसाद जसा जो लक्षपूर्वक ऐकून, विचार करून, समोरच्याच्या भावनाला साद घालून हळुवारपणे दिला जातो. आता यामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे आणि कुठलाही पूर्वग्रह दूषित मनाने जजमेंटल होऊ नये किंवा निर्णयापर्यंत येऊ नये. प्रत्येक माणूस हा एक पुस्तक वा ग्रंथ आहे. त्याच्याकडे सांगण्यासारखी स्वतःची अशी एक गोष्ट असते. अनुभव, संघर्ष, आनंद, दुःख अशा अनेक घटकांनी भरलेली त्याची एक स्वतंत्र कहाणी असते. प्रत्येक माणूस हा वाचनीय असतो किंवा तो ऐकण्यासारखा असतो, फक्त ते आपल्याला करता यायला हवं. फक्त मुखपृष्ठ बघून आतील मजकुराचा कधीही अंदाज करू नये. मुखपृष्ठ गुळगुळीत आहे किंवा चमकदार आहे, खरखरीत आहे, त्याची बांधणी कापडी आहे किंवा रुक्ष आहे हे बघून लगेच निर्णयावर येऊ नये. बऱ्याच वेळा भ्रमनिरास होऊन एखादं गोड नातं किंवा मैत्र आपण कायमचं गमावून बसू शकतो. प्रत्येकाचे हे पुस्तक अनेकविध पैलूंनी सजलेलं असतं. आपण अनेक पानांवरती रमू शकतो, फक्त गरज आहे लक्षपूर्वक ऐकण्याची, वाचण्याची आणि डोळे उघडून बघण्याची आणि साध घालण्याची. तर आपण या नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा संवाद परिणामकारक होण्यासाठी, इतरांना आणि आपल्या स्वतःला समजून घेण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींची सुरुवात करूयात. ते म्हणजे थोडंसं शांतपणे घेण्याची, कृतज्ञतेचा निर्देशांक मोजण्याची, आजूबाजूच्या व्यक्तींना वरवरती न पारखण्याची स्वतःवर आणि इतरावर प्रेम करायला सुरुवात करूया. स्वतःची आणि इतरांची मनापासून काळजी घेऊयात.
प्रार्थनान हे चमुचे मागणी हे चमुचे प्रार्थनान हे चमुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे
श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता 1997 साली आपल्या या आकाशवाणी सिडनीची सुरुवात झाली. डॉक्टर सावरीकरांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाने आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कम्युनिटी रेडिओ असावा जो मराठी भाषा जपेल, पसरवेल, वृद्धिंगित करेल आणि हक्काचं व्यासपीठ असेल आपली कला सादर करण्याचा. या विचाराच्या उगमाला, उत्पत्तीला आमचा कृतज्ञपूर्ण नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष उत्साहाचे, आरोग्याचे आणि आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सेंट्रल कोस्ट स्पेस कंट्रोल, आयका टेक्नॉलॉजीज, सिद्धिक कन्व्हेन्सिंग, आदित्य स्पायसेस आणि आपला कॅलेंडर. परत एकदा जरा मी व्हॉट्सअपचे मेसेजेस वाचत होते तर आकाशवाणी सिडनीच्या लाच धरून, तर ही आकाशवाणी सिडनीची सुरुवात 1997 साली झाली आणि बरेच कार्यकर्ते त्याच्याशी निगडीत आहेत. तर श्रोत्यांना असे मी एक आवाहन करते की नवीन वर्षाच्या सुरुवातीला आकाशवाणी सिडनीच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सादर करण्यात किंवा पॅनल ऑपरेशन करण्यात किंवा आश्रय दाते म्हणून आपणास काही योगदान करता येईल का याच्या विचाराची आपण सुरुवात नक्कीच करावी.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे हलतय का.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
मक्वेरी फील्ड्समध्ये नुकतेच आपल्या एका मराठी कुटुंबाने सर्व भारतीय पदार्थांचे दुकान सुरू केले आहे. इथे सर्व प्रसिद्ध भारतीय ब्रँड्स आणि मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. मराठी कुटुंबांना दैनंदिन लागणारे सगळे जिन्नस खास सवलतीच्या दरात इथे मिळतील. तसेच अनेक प्रकारची पिठे, मसाले, लोणची, पापड, त्याचबरोबर नामांकित ब्रँड्सचे स्नॅक्स अशा भरपूर गोष्टींसाठी, एवढंच नाही तर विविध गोड पदार्थांसाठी नक्की भेट द्या. आदित्य स्पायसेस, 73 सेवल रोड, मॅक्वेरी फील्ड्स. फोन नंबर आहे 0493-047-705, 0493-047-705. आता आपल्यासाठी आपल्या खास पसंतीचे एकमेव शॉप आदित्य स्पायसेस अगदी 7 दिवस उघडे आहे. अधिक माहितीसाठी www.adityaspices.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. आम्ही खवय यांच्या स्वागताला सज्ज आहोत.